औषधी विज्ञान फार्मॅकॉलॉजी औषधांचे सजीवांवर होणाऱ्या अपेक्षित परिणामांचे संशोधन निर्मिती किंवा नवीन औषधे शोधणे यांच्या एकत्रित वैज्ञानिक अभ्यासाला औषधी विज्ञान असे म्हणतात. औषधी विज्ञानाच्या कक्षेमध्ये औषधाचे गुणधर्म संरचना निर्मिती परिणाम औषध देण्याची पद्धत उपचार दुष्परिणाम आणि तसेच आजार निर्माण करणाऱ्या विषाणू जीवाणू कृमी व आदिजीव अशांवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो. प्राचीन काळी नैसर्गिकरित्या मुख्यत्वे करून वनस्पतींपासून औषधी मिळवली जात. 19व्या शतकामध्ये आधुनिक औषधी विज्ञान उदयाला आले. ॲलोपॅथी आयुर्वेद युनानी होमिओपॅथी अशा विविध उपचारांच्या पद्धतींमध्ये औषध कोणतंही असलं तरी शरीरातील पेशींवर होणारा परिणाम जैवरासायनिक पद्धतींद्वारे शोधतात. औषध म्हणजे शरीरात बाहेरून दिलेला रासायनिक पदार्थ असतो. हा पदार्थ शरीरात कोठून प्रवेश करतो, शरीरात तो कसा पसरतो, त्याचे शरीरातील विघटन आणि विघटित पदार्थांचे उत्सर्जन शरीरातून कसे होते हे या शास्त्रात अभ्यासले जाते. औषधांचे द्यावयाचे प्रमाण सूक्ष्म किंवा दीर्घ व्याप्तीमध्ये ठरवले जाते. सूक्ष्म प्रमाणात दिल्या जाणाऱ्या औषधांची मात्रा अधिक प्रमाणात झाल्यास त्याचा दुष्परिणाम त्वरित जाणवतो. उदाहरणार्थ कर्करोगाच्या उपचार पद्धतीतील रासायनी चिकित्सा अर्थात केमोथेरपी अशी औषधं काळजीपूर्वक द्यावी लागतात. दीर्घ व्याप्तीमध्ये दिली जाणारी औषधे थोड्या अधिक प्रमाणात दिल्यास त्यापासून फारसा अपाय न होता ती शरीरातून सहजपणे बाहेर फेकली जातात. उदाहरणार्थ अधिक प्रमाणात घेतलेली बी समूह जीवनसत्वे आणि सी जीवनसत्वे जी पाण्यामध्ये विरघळतात लघवी वाटे बाहेर फेकली जातात. सुरक्षित औषधांची निर्मिती ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. बाजारातून औषधे विकत घेणाऱ्या रुग्णांची सुरक्षितता हा केंद्रबिंदू मानून विविध देशांनी औषध निर्मितीची मानके ठरवली आहेत. याबाबतीत आंतरराष्ट्रीय मापदंड ठरलेले नाहीत. अनेक देशांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. नवीन औषध बाजारात येण्यासाठी संशोधन ते मान्यता आणि त्याची उपलब्धता यामध्ये ते 3 ते 6 वर्षाचा कालावधी लागू शकतो. महत्वाचं म्हणजे 5,000 औषधांच्या निर्मिती प्रयत्नांमधून फक्त एकच औषध बाजारात येते. अन्न आणि औषध प्रशासन यंत्रणेची मान्यता प्रामुख्याने 2 घटकांवर अवलंबून असते. 1. ज्या रोगावर ते औषध वापरले जाते त्यावर ते परिणामकारक असावे लागते आणि 2. प्राण्यांवर आणि माणसांवर त्या औषधाचा होणारा परिणाम काळजीपूर्वक अभ्यासलेला असावा लागतो. औषधांचा परिणाम जाणून तशी सूचना वेष्टनावर लावावी लागते. ही नोंद वी.द. सांगळे यांनी लिहिली आहे.